आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करायला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वीकारला कार्यभार. उद्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विदर्भात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि महापॉवर पे पेमेंट वॉलेटला नागपूरकरांची पसंती. जानेवारी महिन्यात ग्राहकांनी भरले 15.14 कोटी. आता सविस्तर बातम्या. सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करायला राज्य सरकारनं आज मान्यता दिली. मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. हा आयोग 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी शिफारसी करेल. या शिफारसींबाबत अहवाल सादर करण्यास या आयोगाला 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत असेल. आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नावाची राज्यपाल यांच्याकडे शिफारस करण्याचे अधिकार मुख्यमंत्री यांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली. सहावा राज्य वित्त आयोग पंचायती आणि नगरपालिका यांच्या आर्थिक स्थितीचं पुनर्विलोकन करून विविध बाबींच्या संबंधात शिफारसी करील. त्यात राज्याकडून वसूल करण्यात यावयाच्या कर शुल्क पथकर आणि फी यांच्यापासून मिळणाऱ्या संविधानाच्या भाग 9 आणि 9 अ अन्वये पंचायती आणि नगरपालिका यांच्यात विभागून द्यावयाच्या निव्वळ उत्पन्नाची राज्य पंचायती आणि नगरपालिका यांच्यात विभागणी करणे आणि अशा उत्पन्नाची पंचायती आणि नगरपालिका यांच्या सर्व स्तरावरील त्यांच्या हिश्श्यांचं वाटप करणं याचा समावेश असेल. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडिया या संकेतस्थळावरील चुकीची आणि खोटी माहिती हटवण्याबाबत राज्याच्या सायबर विभागाच्या महासंचालक यांना सूचना देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
ज्या प्रकारे विकिपीडियावर छत्रपती संभाजी राजेंच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेलेलं आहे या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत आयजी सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं. जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी. पण अशा प्रकारचं आक्षेपार्ह लिखाण हे ओपन सोर्सवर अशा पद्धतीनं राहणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे ते तिथनं निघालं पाहिजे. या दृष्टीने सगळी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईतील टिळक भवनमध्ये मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला, विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, मुकुल वास्तिक यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला काँग्रेसच्या नेतृत्वाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, विश्वास दाखवला याचा आनंद आहे.
येणाऱ्या काळात ही जबाबदारीचं जाण आणि भान ठेवून ज्या शक्ती आज या देशाला तोडू पाहत आहेत, नवे नवे तर या देशात एक अवसाद लढवण्याची एक फार चित्र गंभीर चित्र निर्माण केलेलं आहे. या जातीवादी शक्तींच्या विरोधात मी 2 हात सामना करेल आणि काँग्रेसची विचारधारा पुढे घेऊन जाईल. याकरता मी कटिबद्ध असल्याचा संकल्प देखील आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आणि माझ्या नेतृत्वाच्या समोर मी ती गावी आपल्याला सगळ्यांना देतो.
यावेळी मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, आज निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम भाजपाच्या नेतृत्वातील सरकार करत आहे. आमच्यापुढे लोकशाही वाचवण्याचं आव्हान आहे. आम्ही सर्वजण हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काम करून लोकांमध्ये जागृती करणार आहे. यावेळी रमेश चेनिथला यांनी आपले मनोगत व्यक्त केले. देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवडणूक आयोगाचे सध्याचे सदस्य ज्ञानेश कुमार यांची नेमणूक झाल्याचं केंद्रीय विधी मंत्रालयानं जाहीर केलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या नेमणुकीविषयीचा नवा कायदा लागू झाल्यानंतरची ही पहिलीच नेमणूक आहे. नवीन कायद्यानुसार नियुक्ती समितीची बैठक काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बैठकीला उपस्थित होते. निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीविषयी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेचा निकाल लागेपर्यंत नवीन आयुक्तांची नेमणूक लांबणीवर टाकावी अशी मागणी राहुल गांधी यांनी बैठकीत मांडली. ज्ञानेश कुमार भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1988 तुकडीतले केरळ कॅडरचे अधिकारी असून त्यांच्याकडे केरळ राज्य शासन तसंच संरक्षण संसदीय कार्य आणि सहकार मंत्रालयात काम करण्याचा अनुभव आहे. देशाचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ते उद्या कार्यभार स्वीकारतील. परीक्षा पे चर्चा 2025 नवीन भाग आज प्रसारित करण्यात आला आहे. यामध्ये विविध परीक्षा मंडळांच्या परीक्षेत प्रथम आलेले यशस्वी विद्यार्थी आपले अनुभव सांगतील, तसंच परीक्षा काळात चिंता तणाव याचा यशस्वीपणे सामना कसा करावा याबाबत आपले अनुभव या यशस्वी विद्यार्थ्यांनी सांगितले. परीक्षेला सामोरं जाताना मनात भीती ठेवू नये असं सहभागींनी सांगितलं.
I think whenever we hear about an exam, we are engulfed with a wave of fear. We should not think of what questions will come. We should focus on our preparation and have faith on it.
सदर विद्यार्थ्यांमध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या 2022 परीक्षेमधल्या टॉपर इशिता किशोर यांनी मार्गदर्शन केलं. केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी नुकतंच नागपूरच्या वाडी इथल्या JNARDDC अर्थात जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम संशोधन विकास आणि रचना केंद्राला भेट दिली आणि तिथल्या उपक्रमांचा आढावा घेतला. त्यांनी कोळसा प्रयोगशाळेसाठी IPCPMS आणि मायक्रो TGA या दोन नवीन संशोधन सुविधांचं उद्घाटन केलं. त्यांनी JNARDCC संचालक डॉ अनुपम अग्निहोत्री यांच्यासमवेत वृक्षारोपण कार्यक्रमातही सहभाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळानं अलीकडेच मंजूर केलेल्या राष्ट्रीय क्रिटिकल मिनरल मिशन बद्दल प्रकाश टाकला. या मोहिमेअंतर्गत खनिजांचा दीर्घकालीन शाश्वत पुरवठा सुनिश्चित करणे आणि खनिज उत्खनन आणि खाणकामापासून ते शेवटच्या उत्पादनांमधून लाभ प्रक्रिया आणि पुनर्प्राप्तीपर्यंतच्या सर्व टप्प्यांचा समावेश असलेल्या भारताच्या क्रिटिकल मिनरल व्हॅल्यू चेन मजबूत करणे हे उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं. संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा आणि वनसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती संघ लोकसेवा आयोगानं समाज माध्यमांद्वारे दिली आहे. केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये तसंच वनविभागामध्ये अधिकारी पदासाठी घेतल्या जाणाऱ्या या पूर्वपरीक्षेची तारीख 25 मे 2025 आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उद्या 19 फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार असून त्यानिमित्तानं सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन होत आहे. नागपूर शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. पदयात्रेचा शुभारंभ सकाळी 7 वाजता सक्करदरा चौक इथल्या राजे रघुजी भोसले महाराज स्मारक इथून होणार आहे. या ऐतिहासिक आणि राष्ट्रभक्तीपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सामाजिक संस्था क्रीडा संघटना लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहे. ही पदयात्रा राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजिण्यात आली आहे. नागपूरात पदयात्रेचा शुभारंभ सक्करदरा चौक इथल्या राजे रघुजी भोसले महाराज स्मारक इथून होणार आहे. ही पदयात्रा गजानन चौक मार्गे केशवद्वार चौक रेशीमबाग चौक सीपीएन वेरार चौक कोतवाली चौक गांधी गेट चौक या मार्गानं जाणार आहे. या दरम्यान मल्लखांब दांडपट्टा कुस्ती जिम्नॅस्टिक जम्प रोप या खेळाचं प्रात्यक्षिकं सादर करण्यात येतील. शिवजयंतीचं औचित्य साधून उद्या सकाळी 11 वाजता नागपूर महावितरणच्या विद्युत भवन कार्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण नागपूर परिमंडलचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात उद्या सकाळी 10:30 वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. याशिवाय रक्तदान नेत्रतपासणी दंत तपासणी त्वचा आणि केसांसंबंधित उपचार शिबिराचं आयोजन 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत करण्यात आलं आहे. वाशिम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उद्या जय शिवाजी जय भारत पदयात्रा आणि विविध कार्यक्रमात शिवाजी महाराज यांच्या जीवनावर नाट्य पोवाडे वेशभूषा वक्तृत्व लेझिम लाठीकाठी दांडपट्टा यांचं प्रदर्शन यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सकाळी 8:30 वाजता पदयात्रेला संबोधित करणार आहे. अकोला जिल्हा क्रीडा संकुल इथं कार्यक्रमस्थळी स्क्रीनवर संबोधन पाहता येणार आहे. वीज बिल भरणं सोयीचं करणाऱ्या तसंच छोट्या व्यावसायिकांना उत्पन्न मिळवून देणाऱ्या महावितरणच्या महापॉवर पे पेमेंट वॉलेटला नागपूर जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी पसंती दिली आहे. जानेवारी महिन्यात 2382 वीज ग्राहकांनी या वॉलेटच्या माध्यमातून 15,14,94,000 रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 6व्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करायला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वीकारला कार्यभार. उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विदर्भात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि महापॉवर पे पेमेंट वॉलेटला नागपूरकरांची पसंती. जानेवारी महिन्यात ग्राहकांनी भरले 15.14 कोटी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.